ಬಾರಾಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
जाणून घ्या महाराष्ट्रात किती टक्के FRP थकीत. उत्तर प्रदेशात जवळपास 10,000 कोटी रुपयांची थकीत FRP आहे. कर्नाटकमध्ये थकीत FRP प्रकरणी साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, पण महाराष्ट्रात अतिशय समाधानकारक परिस्थिती आहे. महाराष्ट्रात यंदाच्या हंगामातील थकीत FRP केवळ 4% आहे. साखर आयुक्तालयाकडून सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुरवठ्यामुळे यंदाच्या हंगामात 96% वसुली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची देणी वेळेवर देता यावीत यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी अल्पमुदतीच्या कर्जाची योजना जाहीर केली होती. त्यातून एकूण देय FRP 25% रक्कम कारखान्यांना भागवता आली. या योजनेचे पैसे जमा होतील त्याप्रमाणे कारखान्यांनी FRP दिली, त्यासाठी साखर आयुक्तालयाकडून पाठपुरवठा करण्यात आला. ज्या कारखान्याची FRP थकीत आहे त्याला तातडीने RRC नोटीस पाठवण्याची तत्परता साखर आयुक्तालयाने दाखवली. राज्यातील ऊस गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. यंदाच्या हंगामात 195 साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते. त्यातील 114 साखर कारखान्यांनी 100% FRP दिली आहे. राज्यात अजूनही काही साखर कारखान्यांकडे FRP थकीत आहे. अशा 81 साखर कारखान्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून सूत्रांनी दिली. राज्यात यंदाच्या हंगामात 22,000 कोटींहून अधिक FRP थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाली आहे. राज्यात FRP एकही रुपया न दिलेल्या कारखान्यांची संख्या 6 आहे, तर 59 साखर कारखान्यांनी 99% FRP भागवली आहे. राज्यातील 16 कारखान्यांना मात्र केवळ 70% FRP देण्यात यश आलं आहे. FRP थकवलेल्या साखर कारखान्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत RRC नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातून जून अखेर थकीत FRP रक्कम 996 कोटी रुपये होती. एकूण देय FRP 23,116 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही रक्कम 4% आहे, तर ही 4% FRP 81 साखर कारखान्यांमध्ये विभागली गेली आहे. Thank you.